दुजातीची विजय पताका तुम्ही आणिली गंगोत्रीहून वेदवती या यात्रे मधले पथिक तुम्हाला करितो वंदन 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 त्रिवार वंदन आक्रमकांनी धर्म बुडविला कोण दीप्ती मार्ग दाविला देव मस्तकी धारण करिता कर्तृत्वाचा वन्ही फुलला महाराष्ट्र धर्माचा दिधला शिवरायाना मंत्र नवा तुमच्या स्फूर्ती तून उमलले आनंदाचे मंगल भुवन वंदन वंदन त्रिवार वंदन निराश निद्रित विमनस्कमनी विजया ज्योती पुन्हा पेटवुनी स्वधर्म सांगुन प्रकाश दावुन भयनाशियले तांडव बनुनी सरस्वतीचे तुम्ही उपासक दयानंद हे तुमचे नाव तुमच्या स्मरणे अमुचा हृदयी हिंदुत्वाचे स्फुरले गायन वंदन वंदन त्रिवार वंदन भारतभूचा प्राण जाणुनी भवितव्याचे दर्शन घडवुनी अद्वैताचे अमृत अर्पुनी ध्वज धर्माचा गगनी भिडवुनी नरदेहाचे केले सार्थक नरेंद्र तुमचे आम्ही उपासक कार्य अधुरे अनुसरताना सुगंधित हो अमुचे जीवन वंदन वंदन त्रिवार वंदन अध्यात्मातील क्रांतिकारक क्रांतीचे अध्यात्म विलोचक दिव्य जीवनी तुमच्या दिसला तेजाचा त्या नव अवतार घोष जगिया अखंड चालो तव नामाचा हो अरविंद चितशक्तीचा अवतरणाला घडो आमुचे जीवन साधन वंदन वंदन त्रिवार वंदन प्रबोधनाचे तुम्ही प्रवर्तक हिंदुत्वाचे अहो उपासक नवधर्माचे तुम्ही प्रचोदक मानव्याचे जणू पथ दर्शक मार्ग आमुचा उजळो जगती तेजोमय हे तुमचे जीवन आता तुम्हा स्मरताना घडले कर्तव्याचे समग्र दर्शन वंदन वंदन त्रिवार वंदन हिंदू जातीची विजय पताका तुम्ही आणिली गंगोत्रीहून वेदवती या यात्रे मधले पथिक तुम्हाला करितो वंदन 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 त्रिवार वंदन 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 त्रिवार वंदन 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 त्रिवार वंदन।